तुम्ही ऐकत आहात लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी सोनाली कुलकर्णी आणि तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत. 93.5 रेड एफएम बजाते रहो.
ऍक्शन.
शाळेमध्ये तू कशी होतीस? म्हणजे फर्स्ट बेंचर होतीस का लास्ट बेंचर होतीस?
फर्स्ट बेंचर होते आणि मी खूप बोरिंग होते. आम्ही मुलांशी वगैरे बोलायचं नाही.
काय?
या या. आणि मी सगळ्यांना राख्या बांधायचो. बिचारे बॉईज.
येस.
मी एक दोन तीन मुली, आम्ही वी वर टॉपर्स, त्यामुळे आम्ही जरा असे असायचो. उगाच एक मार्क, एक
ऍटिट्यूड. हा
हा, खूप. म्हणजे सगळ्या टीचर्सची फेवरेट, कारण मी अभ्यासातही चांगली होते आणि मी कल्चरल पण खूप करायचे, त्यामुळे सगळे डान्सेस किंवा ड्रामा स्कूलमध्ये जे काय असायचे ते मी कंडक्ट करायचे, मी कोरिओग्राफ करायचे. त्या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही वेगळा मार्ज होता शाळेत. आता मला वाईट वाटतं यार, एक तरी मुलगा सोडला असता यार.
आय नो.
सगळ्यांना उठ सूट राख्या बांधायचो आम्ही. मला आवडायचं, मी त्याला का राखी बांधली आहे यार. त्याला एक दोन तीनदा फेसबुकवर शोधायचा प्रयत्न केला, मला सापडला नाही. त्यामुळे
तो सध्या काय करतो?
तो सध्या काय
पुढची फिल्म जी आहे सतीश, माय पॉइंट थिंक अबाउट हर.
आणि राखी बांधणारा मुलगा तो मला आवडायचा.
ओके. सो आता मला सांग की चमचमीत दुसऱ्यांच्या डब्यातलं खाणं.
तुला सांगू, डब्यातली गंमत अशी असायची की एकतर माझी आई पंजाबी असल्यामुळे माझा डबा हा सगळ्यांना खूप फेवरेट होता. म्हणजे
पराठे,
हा पराठे किंवा राजमा किंवा छोले. किंवा माझी आई सोयाबीनची भाजी खूप कमाल करते. सोयाबीनची भाजी जर माझ्या डब्यात असेल तर मग मला म्हणजे अशक्य आहे की माझ्यासाठी त्यातनं काही उरेल. एक गोष्ट मात्र माझ्या शाळेतले सगळे करायचे, ती अशी की लंच झाल्या झाल्या, लंच ब्रेक झाल्या झाल्या, डबा उघडून चपाती बघायचे सगळे आपापली, आणि त्याच्यात करपलेला जो भाग आहे तो काढून माझ्यासाठी ठेवायचं. आणि मी सगळ्यांचं गोळा करत बसत आणि मग शेवटी सगळ्यांचं गोळा करून खायचे. मला अजूनही करपलेल्या गोष्टी तव्याला लागलेल्या ज्या असतात त्या भयंकर आवडतात. आणि मला ही म्हणजे सगळी माझी शाळेतली पोरं सगळे काढून ठेवायचे, ही आएगी अभी सबसे कलेक्ट करके खाएगी.
हाऊ स्वीट. ते खिचडी खाली लागते, भात खाली लागतो, खरपूस
जरा एक. किती बिचारे सगळे काढून ठेवायचे ग.
तू एवढी यु नो सॉलिड मुलगी, म्हणजे तू फर्स्ट बेंचर, डान्सर, तू मॉनिटर म्हटल्यानंतर तुला पनिशमेंट झाली आहे की नाही? आय डाऊट.
मीच दिलात पनिशमेंट, कारण मी मॉनिटर होते आणि मी हो हो आणि मी खूप चढायचे पोरांना.
तू खडूस मॉनिटर.
खूप. आय विश आय कुड चेंज दॅट. मी खूप खूप खडूस होते. एंटर झाल्यानंतर उगाच एक तुम्हाला सगळं येतं जगातलं असं एक फिलिंग येतं आपोआप. तसं माझं झालं होतं. आणि मला अजूनही आठवतं एक मुलगा होता, तो जाम छळायचा आणि तो मला घरी गेल्यानंतर ब्लँक कॉल्स द्यायचा गं. आणि मला माहिती होतं की हा मला ब्लँक कॉल्स देतो, त्यामुळे त्याच्यावरती वेगळा एक राग होता. आणि मला माहिती होतं की हा माझ्याकडे जरा वाईट नजरेने बघतो.
वाईट म्हणजे बिचारा प्रेमाने बघत असेल, आता हिला वाईट वाटत असेल.
पण त्यालाही मी राखी बांधली होती. एकदा तो खूप आरडाओरडा करत होता आणि मला खूप राग आला होता आणि खूप वादावादी झाली आणि सगळ्यांसमोर म्हणजे आमच्या क्लासरूममध्ये खूप राडा झाला. खूप आम्ही भांडलो एकमेकांवरती आणि मी त्याला डस्टर फेकून मारला आणि त्याला बसला त्या डस्टरमधला कुठला तरी खिळा त्याला लागला.
अगं तू काय, म्हणजे तू लहानपणी आधी भावाला रक्त बंबाळ केलं, त्यानंतर डस्टर फेकून.
अरे तू ऐकतच नव्हता यार.
हे आता काय करत नाहीस ना तू? तुझ्या आजूबाजूला काय प्लीज कप वगैरे इथले उचलून टाका. काय सांगतात एखादा चुकीचा प्रश्न विचारला हे फेकून मारेल.
नाही मी आता मी खूप सोबर डाऊन झाले. तरी तो विस कॉल्स द्यायचा यार, नुसते आपले ब्लँक कॉल्स. अरे हा बोल काहीतरी पुढे. आणि तुला सांगू एक त्याचं ठरलेलं असायचं, तीन रिंग्स द्यायचं.
अरे सॉलिड.
आणि मग फोन उचलल्यावर ठेवून द्यायचं. अरे याला काय अर्थ आहे यार,
तुझी काय अपेक्षा होती? म्हणजे त्याने काय
एकदा काय ते बोलून टाक, माझ्याकडनं चार शिव्या ऐक आणि मग नको करूस फोन. पण तो बीटलचा फोन तेव्हाचा, ह्या गोष्टी मला खूप नॉस्टॅल्जिक होतात अजूनही.
आय नो. तुझा आठवणीतला एक परफॉर्मन्स आम्हाला सांगशील शाळेतला?
येस, माझा पहिला शाळेतला परफॉर्मन्स मला लक्षात आहे, ते गाणंही लक्षात आहे. खूपच क्यूट ऍक्ट होता. आय थिंक आम्ही शाळेत असेपर्यंत ना बॉलिवूडची गाणी खूप अलाउड नव्हती तेव्हा. आणि मी पहिलीत होते, पहिल्यांदाच परफॉर्म केलं होतं मी ॲन्युअल फंक्शनला. आणि गाणं आमच्याच स्कूलमध्ये कंपोज झालं होतं आणि ते गात होते आणि आम्ही लाईव्ह परफॉर्म करत होतो. त्याचे बोल कसे असे होते, मेरी गुड्डी की शादी करनी है गुड्डा कौन लाएगा. स्वयंवराचं गाणं होतं. पण त्याच्यात असं होतं की मग एक डॉक्टर येतो, मग ती म्हणते की नको डॉक्टर मला सुई मारणार. मग एक
कारण काय की अजूनही सोनालीला तिचा राजकुमार मिळालेला नसल्यामुळे.
बर.
तर असं
आपण बघूयात. पण ते त्याच्यात मग सगळं झाल्यानंतर सगळे ती नाही म्हणते नाही म्हणते आणि फायनली शी गेट्स मॅरिड टू अ टीचर, कारण टीचर आपल्याला योग्य ती दिशा आयुष्यात दाखवणार.
वा.
सो शाळेतला परफॉर्मन्स हा असा होता.
तरी खऱ्या आयुष्यातला काय असणार माहित नाही.
खऱ्या आयुष्यात योग्य दिशा दाखवणारा कोण असेल हे आपण बघू, बघण्यासारखं असेल.
पण आता कॉलेजकडे वळत आणि मला सांग की तुझं कॉलेज कुठलं होतं?
11वी 12वी मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेलं, कारण 10वी सीबीएसई बोर्ड दिल्ली बोर्ड होतं, केंद्रीय विद्यालय नंबर 1 देहू रोड, आणि मला 88% पडले होते.
खूप
मी हुशार होतेच आणि मला हिंदी या लँग्वेज पेपर मध्ये 95 मार्क्स आले होते आउट ऑफ 100. अँड माय टीचर वॉज लाईक, हे शक्यच
नाही,
आपण रिचेकिंगला देऊया. आणि मी लाईक, मॅम कमी असताना आपण रिचेकिंगला देतो, हे काय करताय तू? सो आय वॉज व्हेरी गुड इन हिंदी, मी कविता वगैरे करायचे.
वा, पण आता अर्थात कॉलेजमध्ये गेल्यानंतर फुलपाखरू आपण असतोच, तर तू तू तुला कोणी प्रपोज केलं किंवा तू कोणाला प्रपोज केलं, तुझा कोणी क्रश होतं असं काही होतं?
नाही, ऍक्च्युली नाही. कॉलेजमध्ये पण मला 11वी 12वीत मी खूप धमायचे
का
अगं मी निगडीला राहायचे आणि मी फर्ग्युसन कॉलेजला यायचे.
आय नो इट्स टू फार.
आणि तेव्हा रस्ते इतके भयानक होते की आत्ताचा जो हा सबवे झाला आहे किंवा चार पदरी वगैरे, हे तेव्हा काहीच नव्हतं. तेव्हा मला मी PMT-नी ट्रॅव्हल करायचे किंवा PCMT-नी ट्रॅव्हल करायचे आणि मला 1.5 तास एका साईडला लागायचा का, म्हणजे मी कॉलेजला येईपर्यंतच दमायचे आणि मग लेक्चर्स आणि मग प्रॅक्टिकल्स. मी सायन्स घेतलं होतं, मला डॉक्टर व्हायचं. मला डॉक्टर व्हायचं होतं आणि मला फर्ग्युसन आय थिंक सगळ्या पुणेकरांसाठी एक ड्रीम कॉलेज आहे.
आय नो
ड्रीम फुलफिल झालं, पण तो 1.5-2 तास रोज ट्रॅव्हल करून खूप हेक्टिक व्हायचं आणि मी नंतर खूप कंटाळले होते, कारण काहीच करायला वेळ नाही मिळायचा. त्यातनं मग मी शोज करायला सुरुवात केली होती हळूहळू. सो मी बँड्स बरोबर परफॉर्म करायचे, अनेक पुण्यातल्या वेगवेगळ्या डान्स ट्रूप बरोबर, काश्मीरच्या GRMs मध्ये पण मी बऱ्याचदा परफॉर्म केलेलं आहे. सो त्याची लीड डान्सर सुद्धा होते. सो अशा बऱ्याच ग्रुप्स बरोबर, बँड्स बरोबर मी कॉलेजमध्ये असताना परफॉर्म करायचे. आणि सो बेसिकली कॉलेज प्रॅक्टिकल्स आणि परफॉर्मन्सेस, त्यातनं कधी वेळच नाही मिळाला क्रश किंवा प्रपोज किंवा असं काही.